माझ झुमतान माझाही ग्रीन रेडिओ असे मित्र घेऊन आला तुमच्यासाठी सतरंगी हे
नमस्कार मंडळी. 90.4 ग्रीन एफ एम तुम्ही ऐकताय आणि आज शुक्रवार असल्यामुळे अर्थातच सेकंड इनिंगचा दिवस आहे आणि मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या या कार्यक्रमामध्ये. मंडळी, मागच्या शुक्रवारी आपण निवृत्त प्राध्यापक डॉ एस सी रानडे यांच्याशी बातचीत केलेली होती. तुमच्या लक्षात असेलच, अतिशय उत्तम विचार असणारी ही व्यक्ती आपल्याला लाभली आहे. आजही त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. इंटरनेटचा वापर चांगल्या कारणासाठी कशा पद्धतीनं होऊ शकतो, उत्तम शिक्षणासाठी कशा पद्धतीनं होऊ शकतो हे सरांनी आपल्याला सांगितलं आणि त्याच इंटरनेटचा वापर महिलांसाठी उत्पन्नाचं साधन म्हणून कसा होऊ शकतो, मुलांसाठी ज्ञानाची दालनं म्हणून ती कशी खुली होऊ शकतात या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यासाठी सर इथे हजर आहेत. नमस्कार सर.
नमस्कार
सर. आपण मागच्या वेळेला खूप छान माहिती दिली की काय काय तुम्ही केलेलं आहेत आतापर्यंत आणि आता आपण वळणार आहोत इथून पुढे तुमचे संकल्प काय आहेत. तर तुम्ही म्हणाल होतात मागच्या वेळेला जाताना की ज्ञानदीप मंडळाची माझी एक संकल्पना आहे. आता ज्ञानदीप फाउंडेशन सारखी ही संस्था तुमची काम करतेच आहे, तर मग हे ज्ञानदीप मंडळ कशासाठी, नेमका उद्देश काय आहे याचा?
त्याची पूर्वपीठिका म्हणजे अशी की मी गेले 5-7 वर्षांमध्ये 2-3 वेळेला अमेरिकेला गेलो होतो आणि तिथं मी असं बघितलं की आमचे नातू किंवा इतर मुलं ही बरीचशी कॉम्प्युटरमधून असणारे व्हिडिओ गेम्स किंवा इतर काही खेळणी ह्याच्यामध्ये फार गर्क झालेली आहेत आणि त्याचं त्यांच्या शिक्षणावरती परिणाम होत आहे. शिक्षणामध्ये जरा मागं पडतायत याचं कारण
म्हणजे आपण उलट त्या लोकांकडे बघताना काहीतरी ग्रेट अशा पद्धतीनं बघतो, समजा ती आली तर. आणि तुम्ही हे सांगताय हे काय याच्यावरून काहीतरी वेगळंच जाणवते.
याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी संगणकाचा जो वापर आहे हा जास्तीत जास्त मनोरंजनासाठी केला जातोय. आता मनोरंजन हा भाग जो असा आहे की लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना भुरळ घालणार आहे
अगदी.
आणि त्यामुळे काय झालं की अमेरिकेत ज्या मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत अशा कंपन्या जशा विविध क्षेत्रात आहेत तशा मनोरंजन क्षेत्रातही आहेत. म्हणजे फार मोठ्या अशा संस्था आहेत की ज्या संस्था खेळण्याची एक मोठी इंडस्ट्री त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे एखादा जरी खेळणं असेल, अगदी समजा स्पायडरमॅन आहे किंवा स्टार वॉर्स आहे किंवा हॅरी पॉटर आहे, असे साधे आपण खेळणे आपण गोष्टी बघतो, डायनॉसॉर्स आहेत, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी प्रचंड प्रमाणात व्हिडिओ गेम्स, त्याच्या वस्तू, त्याचे गाणी, सिनेमे असे विविध क्षेत्रांनी करून त्या मुलांना जवळजवळ त्या खेळांच्या मागं लागावं, त्याचं त्यांना ऍडिक्ट व्हावं या पद्धतीनं तिथं प्रयत्न चालू आहे. आणि बरेच मुलांचं त्यामुळं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय.
बरोबर.
फक्त काय आहे, तिथं एकच फायदा असा आहे की तिथले लोक सर्वांनाच संगणक माहिती असल्यामुळं आणि त्यांच्या जीवनाचा तो अविभाज्यच भाग आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सारखं ते प्रत्येकजण
संगणकावर
असतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे की मुलांनी काय बघावं, काय बघू नये, त्यामुळे ते नियंत्रण करतात, अनेक योजना आखतात की मुलांनी जास्तीत जास्त अभ्यासाचा उपयोग. आणि शिक्षणासाठीही तिथं प्रचंड प्रमाणामध्ये संगणकाचा वापर होतोय.
अच्छा.
आणि ह्या उलट आपल्याकडे मात्र या संगणक क्रांती आल्यानंतर मुलांच्या मध्ये एक वेगळीच लाट निर्माण झाली की संगणकाचा वापर जास्तीत जास्त व्हिडिओ गेम, चित्र बघणं किंवा फेसबुक आर्कूटवरनं गप्पा मारणं याच्यासाठी जास्त व्हायला लागला. अभ्यासापासून ही मुलं दूर व्हायला लागली. त्याचं कारण याचं फॅसिनेशन त्यांना निर्माण झालं. त्यांना असं वाटायला लागलं की काही सहज साध्या गोष्टी केल्या की एकदम यश मिळतं. आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, स्वतः अभ्यास केल्याशिवाय यश येत नाही. पण ह्या गोष्टीला थोडासा काहीतरी वेगळं विकृत स्वरूप या असल्या खेळांमुळे किंवा असल्या गोष्टींच्यामुळे त्या मुलांना मिळते. आणि याचं कारण म्हणजे कसं आहे की काही कल्पनारम्य, म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्याकडे पंचतंत्र होतं, अरेबियन नाईट्स होत्या, त्याच सारख्या गोष्टी हिसाब नीती होत्या, पण हिसाब नीतीला काहीतरी तात्पर्य होतं. आता तिकडे जे खेळ नवीन जे विकसित झालेत या खेळामध्ये जास्तीत जास्त हिंसा भयंकर स्फोट अशा ह्याचा आणि त्यात आनंद मिळवण्याचा किंवा शिकार करायची अमुक याच्या मारायचं कसं ह्याच्यामध्ये आनंद मिळवायचा. आता तुम्ही गुगलवरती बघितलं असेल अँग्री बर्ड्स म्हणून फार प्रचंड पॉप्युलर खेळ आहे. अँग्री बर्ड्स म्हणजे काय आहे की ते पक्षी जाऊन ते एक मोठा मनोरा फोडतात आणि त्यातले सगळे ते हे लोक खाली पाडतात. त्याला कारण काही सांगितलं असेल परंतु पाडण्याकडे प्रवृत्ती जास्त विध्वंसाकडे जास्त आणि काहीतरी लकनी पैसे मिळवणं. आता ते नशीब नवाचे किंवा टीव्हीवर जे चालले ते टीव्हीचीच परिस्थिती आता इथं आपल्याकडे. त्यामुळे कुठल्याही माध्यमाचा उपयोग हा आपल्याला शिक्षणासाठी न होता जाहिरातबाजी आणि मनोरंजन यासाठी जास्तीत जास्त व्हायला लागला. मध्यंतरी आपले कपिल सिब्बलनी सांगितलं की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक लॅपटॉप देणार आहे आणि अगदी कमी किमतीत देणार आहे की त्याला शिक्षण चांगलं करता येईल. भारत सरकारची खरंच योजना ही खूप चांगली आहे. सर्व शिक्षा अभियानासाठी प्रचंड कित्येक कोटी त्यांनी खर्च केलेत आणि हे सगळे लॅपटॉप त्यांनी आणायची ऑर्डर दिली आहे. एक दोन वर्षांमध्ये सगळ्यांच्या हातामध्ये हे लॅपटॉप मिळतील आणि हे लॅपटॉप मिळाल्यानंतर त्याच्यावर काय बघायचं ते मटेरियलच नाही आपल्याकडं. ते मटेरियल तिकडलं जे येईल तेच
म्हणजे
येणार ते फक्त गेम्सच येणार.
बरोबर. म्हणजे इंटरनेट जर मुलांनी ओपन केलं तर त्यातून काय चांगलं घ्यावं हे आधी त्यांना शिकवायला लागणार आहे आपल्याला.
बरोबर आहे. आणि हे जे आहे या लॅपटॉपवरती जर तुम्ही खेळ बघायला लागला एकदा त्यांनी एक खेळ बघितला की तो खेळच बघत असणार ते सिनेमेच बघत असणार आणि याच्यापासून वाचवणार कोण. कारण शिक्षण जे देणारे ते शिक्षक आणि घरात अभ्यास बघणारे पालक या दोघांनाही कॉम्प्युटर माहिती नाही. कॉम्प्युटरपासून ती चार हात दूर आहेत. त्यामुळे काय होतं आपला मुलगा कॉम्प्युटर वापरतोय लॅपटॉप करतोय पण काय करतोय
त्याच्यावर एक्झॅक्टली काय चाललंय
ते कोणतं बघतोय कुठल्या गेम्स बघतोय कुठले व्हिडिओ बघतोय हे काही माहिती नाही. आणि याचा परिणाम असा होईल की अज्ञानी प्रौढ आणि ज्ञानी लहान मुलं असं म्हणायचं पण ते ज्ञान त्यांना माहिती नाही काय बघायचं ते अनियंत्रित वापर झाल्यामुळं त्याचं अधोगतीत निर्माण होईल. म्हणजे हा आणि त्यांना असं वाटेल की त्यातला खेळ करून मी जास्त पैसे मिळवावे त्याच्यातनं चटकन मला काही फायदा होईल आणि अभ्यासाकडनं दुर्लक्ष व्हायची फार शक्यता आहे.
बरोबर. म्हणजे योग्य ते ज्ञान त्याला मिळणार नाही त्याला प्राप्त होणार नाही असं वाटतंय तुम्हाला. मग त्यासाठी या ज्ञानदीप मंडळाची तुमची
काय माझं मत असं होतं की सरकारने असा निर्णय घ्यायच्या ऐवजी सर्वांना लॅपटॉप देणं किंवा काही आता सध्या सुद्धा मोठ्या मोठ्या चांगली शिक्षण संस्था म्हणा किंवा मोठ्या लट्टे एज्युकेशन या मोठ्या ज्या संस्था आहेत यांनी डिजिटल स्कूलसाठी प्रचंड पैसा खर्च केलाय. कॉम्प्युटर करून प्रत्येक वर्गामध्ये कॉम्प्युटर ठेवायचं हे ठेवायचं पण त्याच्यावर जे दाखवणार काय ते आज त्याचे जे प्रोग्राम्स आहेत हे सध्या इंटरनेटवरनं आपण घेतो काही ते दाखवतात परंतु बरेचसे प्रोग्राम हे अशा कंपन्यांनी तयार केलेले आहेत. त्याच्यातनं त्यांचा उद्देश वेगळा असतो. त्यांचं जे ज्ञान आहे हे सुद्धा तिकडल्या परिस्थितीशी जोडणार असतं. नावं सुद्धा तिकडली असतात आणि ती नावं आपल्याकडे आता रुळायला लागतात. आपल्या इथल्या परिस्थितीशी लागणारं काम आहे किंवा या परिस्थितीला ज्याची गरज आहे ती माहिती आपल्याला याच्यातनं मिळत नाही. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं असतं ते इंग्रजीमध्ये असतं. त्यामुळे मराठी माध्यमातल्या मुलांना फक्त करमणूक सिनेमा बघतोय एवढं त्याचं समाधान होईल. शिक्षकांनाही काय एक आपला लावला आहे टीव्ही लावला आहे डिजिटल आम्ही शिकवतो स्वतः शिकवण्याचे कष्टही घ्यायला नकोत रेडीमेड आहे ते दाखवायचं मुलांनी त्याच्यावरनं उत्तर लिहायचे त्याच्यावरती जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे त्याच्यात काय प्रश्न विचारायचे कशा पद्धतीने चालवायचं याची काहीच तयारी नाही. नुसते लॅपटॉप दिले तर त्याचा परिणाम चांगल्या व्हायच्याऐवजी वाईट होईल असं मला वाटलं. त्यामुळे सर्व शिक्षकांना आधी कॉम्प्युटरचं शिक्षण देणं कॉम्प्युटरचा वापर कसा करावा हे शिकवण्याची फार मोठी गरज आहे. आणि फक्त आपल्याकडे कसं आहे शाळेमध्ये एक संगणकाचा शिक्षक असतो आणि तो फक्त त्याचं काम असतं संगणक शिक्षवायचं असं नाहीये. संगणक हे साधन आहे. प्रत्येक विषयाच्या शिक्षकाला संगणकाचा वापर करून शिकवायचं आहे.
बरोबर. शिक्षकांनी प्रत्येक शिक्षकांनी त्या संगणकाचा उपयोग करायचा आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपला विषय समजून सांगायचा
ते द्यायचं हे महत्वाचं गरज आहे. त्याच्याऐवजी काय होतं आमच्याकडे चार कॉम्प्युटर आहेत आमच्याकडे एक संगणक शिक्षक आहे झालं काम असं नाही. तर प्रत्येक शिक्षकाची ती आता जबाबदारी आहे की येत्या दोन वर्षात त्यांना संगणक साक्षर व्हावंच लागेल.
बरोबर.
आणि ते जर झाले नाहीत तर उद्या मुलांचं भवितव्य हे फार भयावह होणार आहे. कोणीच विचार करत नाहीये. आज राज्यकर्ते विचार करत नाही. मोठ्या संस्था आहेत त्या सुद्धा आपल्या बिल्डिंगची जाहिरात करतात. अरे शिक्षकांची जाहिरात करा बिल्डिंगची जाहिरात करू नका. बिल्डिंग किती मोठी आहे माझ्याकडे किती कॉम्प्युटर आहे कोण शिक्षक आहेत काय शिकवतात ते याला महत्व आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर नकोय, आपल्याला इन्फोस्ट्रक्चर पाहिजे. माहितीचं ज्ञानाचं भांडार पाहिजे, ते महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय आपलं असं मला वाटतं.
त्याकरताच आपल्याला हे सगळं करावं अशी इच्छा झालेली आहे, तसे तुम्ही संकल्प सोडलेले आहेत. तर तुम्ही इतके उत्तम, इतके चांगले संकल्प सोडलेत, तर त्याबद्दल एक मस्त गाणं ऐकवते आणि मग आपण या संकल्पाकडे वळूया. सर मंडळी 90.4 ग्रीन एफएम वर आपण आज प्राध्यापक डॉक्टर रानडे यांच्याशी बातचीत करतोय. आता त्यांनी सांगितलं की ज्ञानदीप मंडळ स्थापन करावं असं मला का वाटलं, त्याची पार्श्वभूमी काय काय होती, तर हे सगळं तर बघितलंच आपण आता. पण ऍक्च्युअल आता हे मंडळ स्थापन करायचंय म्हणजे काय करायचंय त्यांना, सर काय सांगाल याविषयी?
असा आमचा उद्देश आहे की आता सध्या ग्रामीण भागातल्या किंवा म्युन्सिपाल्टीच्या ज्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत की ज्यांच्याकडे बाकी या सोयी नाही डिजिटल स्कूलच्या सुद्धा, अशा तिथले कॉम्प्युटर चालू करायचे, तिथल्या कुणातरी एखाद्या शिक्षकाला त्या कॉम्प्युटरवरती आपलं शैक्षणिक चांगलं साहित्य आमच्याकडे ज्ञानदीपचं आहे ते आम्ही घालून फ्री मोफत त्यांना देणार आणि ते विद्यार्थ्यांना दाखवायची सोय करायची आणि मुलांना मराठीत टाईप करायचं शिकवायचं म्हणजे मराठीतलं तिथलं ज्ञान आपल्याला संगणकात घेता येईल ते आपल्याला जगापर्यंत पोहोचवता येईल म्हणजे नुसतं ज्ञान देणे ही प्रवृत्ती नाहीये तर ज्ञान जनरेट करणे तिथनं
स्थानिक
भागातलं ज्ञान जनरेट व्हायला पाहिजे आणि ते दिलं पाहिजे आणि त्या शिक्षकाची जबाबदारी अशी की सगळ्या विषयाच्या शिक्षकांना त्यांनी एकत्र करून त्यांना या संगणकाचं महत्व सांगायचं आणि प्रत्येक विषयामध्ये खूप माहिती आहे हे त्यांना पटवून द्यायचं आणि हे त्यांच्यावर जबाबदारी आहे एक दोन वर्षात शिकण्याची हे पण त्यांना कळवायचं ज्याच्यासाठी हे आम्ही एक साधी एक ज्योत लावल्यासारखी आहे आम्ही काही जास्त करू शकणार नाही माझ्याकडे काही चार मुलं आहेत मी काही करू शकणार नाही परंतु तिथला एक एक शिक्षक जर त्याचा जागृत झाला तर तो अशा शिक्षकांना विचार प्रवृत्त करेल तिथे जे ज्ञान जनरेट होईल ते माझ्या भांडारात पडेल मी इतर शाळांचं एकत्र करून एकमेकांना पण जोडू शकतो ते
पण सर तुम्ही आता म्हणालात की मी काही करू शकणार आहे मी चार मुलं आणि मी एवढंच आम्ही काम करू शकतो पण सर ही तुमची जी इच्छा आहे किंवा ही कल्पना जी आहे तर ही कल्पना अशा अनेक शाळांमधल्या शिक्षकांच्या मनात जर रुजली तर आपण म्हणतो ना ज्योत असे ज्योत आता आपण जसं गाणं ऐकलं तशा पद्धतीनं एका ज्योतीनं अनेक ज्योती लावल्या आणि अनेक पणत्या किंवा अनेक दिवे तेवले तर त्याचा प्रकाश जगाला पूर्ण उजळून टाकेल अशा पद्धतीचा असणार आहे
बरोबर आहे करता येईल असं त्याच्यासाठी मी स्कूल फॉर ऑल .org नावाची वेबसाईट सुरू केली त्याच्यावरती या सर्व शाळांची माहिती त्यांचे फोटो त्यांचे इतर उपक्रमाची माहिती देणार त्याबरोबरच तिथं काय काय मुलं शिकतायत आणि काय तिथं नवीन ज्ञान जनरेट होत ना ते त्याची जगभर पोहोचवणार
बरोबर
अगदी साधी गोष्ट बघा परवा आमच्या दोघांचं जे रेकॉर्डिंग झालं मी ते माझ्या mysangli.com टाकलं टाकल्याबरोबर माझ्या मुलांनी ऐकलं मुलांनी फोन केला म्हणले अहो ग्रीन एफएमनी खूप खूप चांगलं काम केलंय दोन तासामध्ये मला फोन आला याचा अर्थ अमेरिकेत अनेक लोकांनी ती ऐकली म्हणजे हा ज्ञानाचा प्रसार अतिशय वेगाने होऊ शकतो
बरोबर म्हणजे आता खरं तर आमचा हा कम्युनिटी रेडिओ आहे आणि आपलं हे प्रसारण आहे ते फार कमी लोकांपर्यंत
वेळेचं बंधन आहे
आणि वेळेचं बंधन आहे त्यावेळेस समजा मी रेडिओ लावू नाही शकले काही कारणास्तव तर मला ते ऐकू येणार नाही पण अशा पद्धतीनं केल्यामुळं म्हणजेच ह्या इंटरनेटचा वापर करून ही चांगली गोष्ट आपण अगदी दूर अमेरिकेत बसलेल्या तुमच्या मुलाला सुद्धा ऐकू शकलो तर हाच ज्ञानाचा उपयोग किंवा हाच ज्ञानाचा जो प्रकाश आहे तोच तुम्हाला असा संपूर्ण सांगलीकरांच्या बद्दल तरी आपण आता विचार करूया तर त्यांच्यापर्यंत हा पोहोचवायचा आहे तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला उपक्रम आहे सर तुमचा आणि डिजिटल स्कूल म्हणालात तुम्ही तर त्याबद्दल काय तुमची संकल्पना
कसं आहे डिजिटल स्कूलमध्ये जवळजवळ प्रत्येक विषयावर विषयातल्या प्रत्येक बारीक छोट्या भागावरती सुद्धा प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात आहे म्हणजे लिखित स्वरूपात आहे चित्राच्या स्वरूपात आहे पॉवर पॉईंट आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत आणि जवळजवळ फ्री हे मटेरियल आहे फक्त त्याकडे लोकांचं लक्ष नाही तो आपण गोळा केला पाहिजे आणि ते मी एकटा करू शकणार नाही प्रत्येक शिक्षकाला जर ती माहिती झाली ते गोळा करू शकतील त्याचं नीट वर्गीकरण करू शकतील त्याचं मराठीत रुपांतर करू शकतील आणि हे रुपांतर केल्यानंतर त्याचा एक मोठा ज्ञानकोश तयार होईल याचं हे एकमेकांच्या शाळांमध्ये गेल्यावर ते हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन होईल आणि कॉलेजमध्येही असं सुरू केलं तर कॉलेजमध्ये केलेलं ज्ञान हे खाली जर पोहोचवू शकलं तर ह्या दोघांचा ज्ञान संचय हा समाजाला उपयोग होईल म्हणजे व्हर्टिकल इंटिग्रेशन होईल व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन शिक्षणाचं झाल्याशिवाय हे शिक्षणाचा इंटरनेटचा वापर चांगला होणार नाही आता तुम्ही म्हणाल की याच्यात नुसतंच तुम्ही वाईट सांगताय की हे सगळं इतकं भयावह आहे आणि कसं शिकणार काय होणार असं नाही त्याच वेळेला आपल्याला फार मोठी संधी उपलब्ध झाली सगळ्या शिक्षकांना महिलांना संधी ही आहे की हे जे काम आहे हे कोण करणार अमेरिकेतील लोक करणार नाही आपणच करायचं आणि त्यामुळे ही मोठी व्यवसायाची संधी आपल्याला निर्माण होईल ज्यांना कॉम्प्युटरवर प्रोग्राम करता येतात त्यांनी जर शिकले तर त्याच्यातून त्यांना प्रचंड उत्पन्न होऊ शकतं
बरोबर म्हणजे ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जन सुद्धा यातून होणार आहे मंडळी हे पण तुम्ही लक्षात घ्या म्हणजे फक्त इंटरनेटचा वापर करून ज्ञानार्जन तर होणार आहेच आहे पण ज्या महिला आपलं काम घरात लावून काही वेळ त्यांच्या हाताशी शिल्लक आहे अशा महिलांनी जर हे वेब डिझायनिंग शिकलं किंवा इंटरनेटचा वापर चांगल्या पद्धतीनं कशाप्रकारे होऊ शकतो हे जर शिकलं तर त्या नक्कीच आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा त्यांना चांगला आदर्श घालून देऊ शकणार आहेत
बरोबर आहे तिथं कसं आहे प्रत्येक पालकांच्यासाठी वेबसाईट असते विद्यार्थ्यांसाठी असती त्यांच्या चालकांची असती मुलांना त्या इंटरनेटवर रोज बघून उत्तरं लिहावी लागतात. शिक्षक रोज ब्लॉग लिहितात. आपल्या शिक्षकांनी ब्लॉग लिहिले पाहिजे, तिथे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते आपल्या भाषेत लिहिलं पाहिजे.
ते महत्वाचं आहे.
जसं ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला संस्कृतमधनं सगळं आणलं मराठीत ज्ञान, त्यामुळे आज आपण जगतोय. तसं आता इंग्रजीतलं हे ज्ञान आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यावर डोक्यावर पडतंय, पण आपल्याला ते समजत नाही. तर त्यातलं चांगलं कुठलं आहे ते काढून आपण विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे, कारण विद्यार्थ्यांना माहित नाही काय घ्यायचं ते. विद्यार्थी सगळंच घेतात आणि ते घेतल्यानंतर त्यातलं वाईट चटकन घेतात, कारण काय त्याच्यात जास्त भुरळ पाडण्यासारख्या गोष्टी असतात. त्यातलं चांगलं ज्याच्यात कष्ट लागतात ते घ्यावं लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्यातनं तुम्हाला मिळवावं लागेल आणि त्याच्यातनं याचाच उपयोग करून सांदीपनी सारखं तुम्ही ज्ञान मिळवा आणि ते लोकांच्या पुढे वापरा असं करता येईल.
सर, ऑनलाईन वेब डिझायनिंग बद्दल सुद्धा आपण मागच्या वेळेला बोललो होतो, तर ऍक्च्युअल हे वेब डिझायनिंग जे आहे तर ते ऑनलाईन तुम्ही कशा पद्धतीनं शिकवणार, त्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला वाटलं की हे आपल्याला ऑनलाईन शिकायचं, तर त्यासाठी काय केलं पाहिजे?
सर्वप्रथम म्हणजे त्या व्यक्तीकडे शक्यतो कॉम्प्युटर असावा, इंटरनेट असावं पहिली गोष्ट. त्यानंतर त्याला प्राथमिक थोडी माहिती पाहिजे, म्हणजे स्काईप किंवा गुगल टॉक असे काही काही त्याचे मेसेंजर सर्व्हिसेस आहेत, त्या सर्व्हिसेस त्यांना माहिती पाहिजे. आणि साधारणपणे त्यांना 10वी 11वी 12वी शिकलेला असला माणूस त्याचं लॉजिक तेवढं तयार असतं. तर त्या तेवढ्या पूर्वपीठिकेवरती आपण त्यांना कुठलाही विषय कॉम्प्युटरचा शिकवू शकतो. अगदी सुरुवातीपासून फक्त काम करण्याची आणि कष्ट करायची तयारी पाहिजे, कारण असं होणार नाहीये की मी इथं कोर्स केला 40 तासाचा की मी उद्या पैसे मिळवायला लागेल. नाही, 40 तासाचा कोर्स झाला तर तुम्ही 400 तास त्याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणजे एखादं काम केलं तर ते स्वतः केल्याशिवाय
त्यात अंगात मुरत नाही, स्किल मिळवलं पाहिजे.
कारण कॉम्प्युटर जितका सोपा आहे तितकाच तो स्वतः डिझाईन करण्यासाठी अवघड आहे. आणि त्यासाठी काय लागतं? मुख्य प्रॅक्टिस, बाकी काही नाही. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, त्याला दुसरं काही नाही. आता आमच्या डिप्लोमा फायनल इयरचा मुलगा होता अमोल भोकरे म्हणून, तो आपल्या इथं एमएससीबीची बिलं रात्री टाईप करायचा, त्यातनं तो आमच्याकडे शिकला. 3-4 वर्ष झाल्यानंतर आता तो न्यूजर्सीमध्ये आहे, कॉग्निझंट थ्रू गेलेला आहे, ते सोडत नाही तिकडनं. असे अनेक मुलं आता माझी गेलेली आहेत की शिक्षणाचा काही संबंध नाही, त्या विषयात किती शिक्षण आहे, त्यात तुमचं डेडिकेशन किती आहे, तर तुम्ही होऊ शकता. आता बऱ्याच महिला म्हणतात आम्हाला शिकायचंय, परंतु मी काय एकदा दुपारी 2 वाजता 1-2-3 वेळात शिकीन असं नाही होणार. ते घेतल्यानंतर ते दिवसभर केलं पाहिजे, त्याच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला पाहिजेत. आम्ही रिमोटली तुम्हाला मदत करू, या पद्धतीने आपल्याला शिकवायचंय. आणि त्याला म्हणजे एक असं आहे, तुम्ही व्रत घेतात असं, श्रावणात व्रत घेतलं किंवा माळ लावायची गळ्यात, तशी माळ घालायची हे व्हायला पाहिजे की मी आता वेव डिझाईनची माळ घातली, मी आता ते करणार आणि करणारच, असं जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत तुमच्या हातनं होणार नाही.
बरोबर,
नाहीतर करमणुकीच्या लेव्हलला असते थांबवाल. पहिल्यांदा खूप बोंबम जाऊ गंमत वाटती आणि नंतर मग वाटतं जाऊ दे आता याच्यात जास्त क्लिष्ट व्हायला नको नको असं असं होऊ नये.
एखादी गोष्ट हातात घेतली की ती मुळाशी जाऊन त्याच्यातलं नेमकं काय आहे ते शोधून काढून
बघा.
अगदी,
आपण नवीन पुस्तकं घेतली, पुस्तकं नवी असतात तोपर्यंत सगळी चाळत वगैरे असतात, नंतर आत वाचायची वेळ आली की नको वाटते. अगदी साधं बघा, आपल्याला लिहायची सवय गेली आपली,
अगदी
पत्र लिहायची सवय गेली. आपल्याला इंटरनेट मोबाईलवरनं बोलतोय, कशा पत्र लिहितोय? पत्रच लिहित नाही आपण. म्हणून आम्ही आता नवीन स्कीम काढली, हस्ताक्षरातली पत्रच फक्त आम्ही याच्यावर छापू आमच्या साईटवर, कारण अक्षर विसरायला लागले.
अगदी बरोबर आहे सर.
हस्ताक्षरामुळे ते व्यक्तिमत्वाचा ठसा उमटतो हे तुमच्या लक्षात येत नाही.
एक्झॅक्टली,
तुम्ही कसं असतं, तुम्ही किती तुमचं अक्षर कसंही असू दे, पण तुम्ही लिहिलेलं आहे हे त्याला जाणवतं.
बरोबर,
त्या अक्षराला संबंध नाहीये, तुम्ही अक्षराने लिहिताय स्वतः, म्हणून सिग्नेचरला महत्व आहे.
बरोबर,
आणि अमेरिकेमध्ये आता हँडरायटिंग डे आहे, 23 जानेवारीला हँडरायटिंग डे म्हणून ते पाळतात, कारण तिथं हा प्रश्न फार मोठा झालाय.
आपल्याकडे पाळायची वेळ येऊ नये
आणि मुलं याच्यात फार मदत करू शकतील. जरा विद्यार्थ्यांना हे कळलं की हे आपण लिहिलेलं ज्ञान, आपल्या भोवतालच्या झाडांची माहिती, आपल्या याची माहिती मी नेटवर घातली आणि ती जगभर जाते, मुलं उत्साहाने हे सगळं कार्य हातात घेते.
बरोबर सर, आतापर्यंत तुम्ही हे जे ज्ञानदीप मंडळाचं कार्य आहे ते तुम्ही सुरू केलेलं आहे ऑलरेडी, आता काय काय परिस्थिती आहे त्याची?
आता 2 ठिकाणी सुरू केलेलं आहे. एक जळगाव मधनं मला फोन आला की आम्हाला करायचंय. मी त्यांना म्हटलं फक्त शाला प्रमुखांची तुम्ही एक पत्र पाठवा ऑफिशियल की आम्हाला करायचंय, नाहीतर मग नंतर व्हायला नको, कारण शिक्षकांच्या हातात बरंचसं काही नसतं, त्यांना खूप कळतं. पण संस्था चालक जे आहेत त्यांना त्याचं शंका वाटते.
बरोबर,
आणि त्यामुळे जरा बरंचसं अडतं. अगदी आमच्या एन्व्हायरमेंटच्या ह्याच्यातलं उदाहरण देतोय, आम्ही या टेक्निशियन्सना वगैरे पोल्युशन कसं टाळावं, प्लांट कसं चालवावं हे खूप शिकवतो. पण ते काय येत नाही, कारण त्याचे जे मुख्य मालक असतात इंडस्ट्रीचे त्यांना आम्ही शिकवत नाही. ते त्यांच्या हातात काहीच नसतं, खालच्यांच्या
इम्प्लिमेंटेशन करणारी जी व्यक्ती आहे त्याला हे
डिसिजन मेकरला, म्हणून आम्ही डिसिजन मेकरचेच राहिला. आता परवाच कोरेगावहून दोन शिक्षक आले होते, त्यांनी पण खूप माहिती आणली होती. ते म्हणजे आम्ही डिजिटल स्कूल, सरस्वती स्कूल आहे शाळा, ते म्हणले आम्ही त्याच्यामध्ये करतो. आणि ते खटावकर म्हणून आहे, ते म्हणले आता आम्ही अवनी करतो, मी तुम्हाला सगळी माहिती देतो. एक शिक्षक मला मिळाला, दुसरा शिक्षक मिळाला.
बरोबर,
बऱ्याच शिक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवलंय.
बरोबर सर, आता हे बाहेरून तुम्हाला रिस्पॉन्सेस आले, पण आपल्या सांगली भागामध्ये असे कुठले रिस्पॉन्स आले?
सांगली भागामध्ये आम्ही सगळ्या शिक्षकांच्यापर्यंत पोहोचलोय, पण शिक्षकांच्याकडून संस्था चालकांच्याकडे गेलो नाही. आणि संस्था चालकांची दृष्टी ही फक्त फी मिळवणे किंवा जाहिरातीसाठी काही मटेरियल मिळते का हे असतं आत्ता.
अच्छा,
त्यांना तिचं महत्व अजून कळलेलं नाही. म्हणून ह्या आता तुमच्या माझ्या मुलाखतीचा कदाचित त्यांना उपयोग होईल की 2 वर्षांमध्ये कॉम्प्युटर आल्यानंतर आज शिक्षणाला जे महत्व तुम्ही काय दाखवणार आहे, तुम्ही जे डिजिटल स्कूलचं महत्व जाणार त्यावेळेला हे लक्षात घ्या. आज तुम्ही डिजिटल स्कूल म्हणून जाहिरात करताय, प्रत्येकाकडेच लॅपटॉप असणार आहे, मग त्यावेळेला तुम्ही देणार काय?
बरोबर,
मग त्यावेळेला तुम्हाला हेच द्यावे की आमच्याकडे चांगले प्रोग्राम आहेत, आम्ही चांगले शिकवू शकतो.
तर त्यासाठी येणाऱ्या कालावधीसाठी तयारी आतापासून
करायला, आणि ते कोण करणार, कोणाचंच लक्ष नाही.
बरोबर बरोबर सर, मग आता आपली मुलाखत तर लोक ऐकतीलच, त्यातून संस्था चालक जे असतील त्यांना समजा असं काही वाटलं करावं, तर पुन्हा पुढे जाऊन तुमचं पाऊल काय?
आम्ही काय करणार, आता सध्या सांगलीतल्या काही काही शाळांमध्ये आम्ही ऑलरेडी अप्रोच झालोय. त्यांच्या शाळांमधले आधी कॉम्प्युटर काढून सॉफ्ट करून चालू करून त्यांच्यावरती आम्ही आमचं संस्कृत दीपिकाचं सॉफ्टवेअर आहे ते घालून देणार, मराठी टायपिंगचं सॉफ्टवेअर घालून देणार, माझं विज्ञानचं आणि स्कूल फॉर ऑल मध्ये प्रचंड माहिती मी गोळा केलेली आहे ती सगळी देणार. तिथे व्याख्यानं देऊन त्या मुलांना दाखवणार, शिक्षकांना दाखवणार. मुख्य शिक्षकांना प्रशिक्षित करणं हा आता आमचा मेन उद्देश आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करावं.
बरोबर,
आणि शिक्षक विद्यार्थ्यांनी मिळून समाजाला भोवतालच्या करावं अशी ती कल्पना आहे. आणि याचप्रमाणे मी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करतोय, त्यांच्याशी एमओयू करतोय. पूर्वी मी आमच्या एन्व्हायरमेंटसाठी बऱ्याच कॉलेजशी सहकार्य करार केला होता, पण आता मी एन्व्हायरमेंटमधून अंग काढून घेतलंय. आता वेब डिझाईनसाठी मी सगळ्या कॉलेजशी सहकार्य करणार आहे, त्यांच्याकडे ज्ञानदीप क्लब सुरू करायचा प्रयत्न करणार. आता ते म्हणजे ज्ञानदीप क्लब काय, आमचा आहेच क्लब. असं विषय असा आहे की सगळ्या विषयाचे शिक्षक त्याच्यात यावेत, अशा प्रकारचा कुठलाही क्लब तुम्ही काढा, आम्ही ज्यावेळेस ज्ञानदीप क्लब म्हणणार. आणि त्याचं ज्ञान किंवा खालच्या शाळा तुम्ही दत्तक घ्या, भोवतालच्या भागाच्या शाळा खालच्या पालकांच्यापर्यंत जातील. हे ज्ञानाचा जो हे आहे, प्रसार आहे, हा असा कॅटेगराईज हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी ते भारताच्या म्हणजे रेषाच्या पातळीवर असा कोणतरी गंभीरपणाने विचार करायला पाहिजे.
एक्झॅक्टली,
ह्या शिक्षण तज्ज्ञांनी जर हा विचार केला नाही तर 2 वर्षांनी आपल्याकडे सगळ्या अमेरिकेतल्या आणि इतर परदेशातल्या व्हिडिओ गेम्सच फक्त येतील आणि मुलं आपली वाया जातील.
बापरे सर, खूप मोठी धोक्याची घंटा तुम्ही आता वाजवून दाखवलेली आहेत. लिसनर्स बी सिरियस, कारण सर जे बोलतात ते खूप तळमळीनं आणि संपूर्ण माहिती घेऊन बोलतात, तर त्यामुळं आपण या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत की येणारा काळ हा थोडासा कठीण आहे आपल्यासाठी, त्यातून तरुण जाण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे सरांनी या सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्याच आहेत. तर सर इथं येऊन खरंच तुम्ही आमच्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहेत, आमच्या सगळ्या पालकांसाठी शिक्षकांसाठी सुद्धा, तर त्याबद्दल खरंच मनापासून मी आपले आभार मानते.
नमस्कार
मंडळी, आज आपण प्राध्यापक डॉ एस व्ही रानडे यांच्याकडून ही सगळी माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि आणखी काही जर माहिती असेल तर तुम्ही जरूर ग्रीन एफ एमला फोन करा आणि त्यांचा संपर्काचा क्रमांक आम्ही तुम्हाला नक्की देऊ आणि यातून आपण सगळे तरुण जाऊयात आणि सर नक्कीच आपल्याला त्यासाठी मार्गदर्शन करतील असं म्हणूया. आणि आता मी इथं संपते, पुन्हा आपण भेटणारच आहोत येत्या शुक्रवारी. तोपर्यंत मेधाला निरोप द्या, नमस्कार.
तुमचा माझाही ग्रीन रेडिओ असे मित्रजनो, घेऊन आला तुमच्या
माझ्यासाठी सतरंगी है।